चीनी मंडी .com पॉडकास्ट।
गाळप परवाना अर्जासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा या साखरपट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊस पाण्याखाली गेला। यामुळे ऊस पिकाचं आणि पर्यायानं साखर उद्योगाचं मोठं नुकसान झालं आहे। 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार असल्याचं दिसून येत आहे। कारखान्यांसमोरील अडचणीही वाढत आहेत। यामुळेच राज्यातील साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामाच्या परवान्यासाठी दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती तर मराठवाडा विदर्भात असणारा दुष्काळ यामुळे ऊस पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे। दुष्काळी भागात जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस पिकाचा वापर करण्यात आला होता। या दोन्ही संकटामुळे साखर कारखान्यांचं यंदाच्या गळीत हंगामाचं नियोजन कोलमडलं आहे। सांगली आणि कोल्हापूरसारख्या साखरपट्ट्यांसह मराठवाड्यातील साखर कारखान्यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसणार आहे। यंदाच्या गळीत हंगामाकरिता 30 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत जाहीर करण्यात आली होती, मात्र राज्यातील कारखान्यांना असंख्य अडचणींमुळे परवाना घ्यायला वेळच मिळालेला नाही, त्यामुळेच परवाना अर्ज भरण्याची मुदत दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे। दुष्काळामुळे आणि जनावरांसाठी ऊस पिकाचा उपयोग चाऱ्यासाठी केल्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे मराठवाड्यातील 40 कारखान्यांकडून गळीत हंगाम घेण्याची शक्यता नाही। त्याचा परिणाम मराठवाड्यातील कारखान्यांच्या साखर उत्पादनावर होणार आहे। गळीत हंगामाकरिता साखर प्रादेशिक संचालकांकडे अर्ज सादर करावयाचा असतो। सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर मंजुरीसाठी अर्ज साखर आयुक्तांकडे पाठवला जातो। दुष्काळ आणि महापूर या दोन्ही नैसर्गिक संकटांमुळे यंदाच्या हंगामासाठी राज्यातून केवळ 1 साखर कारखान्याचा अर्ज सादर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली।